श्री दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास नववा विरक्त लक्षण
श्री ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कुण्या गुणे जेणे आंगी सामर्थ्ये बाणे योगियाचे जेणे सदकीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे करिता महिमा चढे विरक्तासी जेणे परमार्थ फावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित जेणे सुख उचंबळे जेणे सद्विद्या वोळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरिजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते येतने करावी विरक्ती आपुली विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराश्यता धरावी सदृढ जीवेसी विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळ निववावी, विरक्ते साबडी नुपेक्षावी, शरणागते विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते वोढावा कैपक्ष परमार्थाचा, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षे पधरावा, विरक्ते वगतृत्वे उभारावा, मूडला परमार्थ विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्यस्तवीत जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान, पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग हरि कीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ति मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने बहुतास करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा, स्नान संध्या जप ध्यान, तीर्थयात्रा भगवत भजन, नित्यनेम पवित्रपण, अंतर शुद्ध असावे, दृढ निश्चयो धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा, संसर्गमा विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी, विरक्ते सावध सावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजोन उरवावे, सदकीर्तिसी। विरक्ते विरक्त धुंडावे विरक्ते साधु ओळखावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन, विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय, विरक्ते उपाधि करावी आणि उदास वृत्तीन संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी, विरक्ते असावे अंतरनिष्ठ विरक्ते नसावे क्रिया भ्रष्ट, विरक्ते न भावे कनिष्ठ पराधेन पणे, विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे, विरक्ते एकदेशी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे जाचे त्या परी, हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्म ज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे, कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ति मार्ग निवृत्ति मार्ग सकल जाणावे, प्रेमळ स्थिति उदास स्थिति योग स्थिति ध्यान स्थिति विदेह स्थिति सहज स्थिति सकल जाणावे, ध्वनि लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधि विधाने, नाना मतांसे देखणे पाहून सांडावे, विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी, विरक्ते असावे विरक्त विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे। विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे, विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन, विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेव वावे मुमुक्ष निरूपणे, विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे विवेक बळे, ऐसी हे उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्रमने, याचा अव्हेर न करणे विरक्त पुरुषे, इतुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे, श्रोती उदास न करावे बहु बोलिले म्हणूनी, परंतु लक्षणे ने घेता अवलक्षणे बाष कळता, तेणे त्यास पढत मूर्खता ये वो पाहे, त्या पढत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण, बोलिले असे सावधान होऊन ऐका।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्तलक्षणनाम समास नव्वा।